बिग FM पॉडकास्ट.
तुम्ही ऐकत आहात महाकाव्यांच्या अप्रचलित कथा. अप्रचलित कथा आरजे बंड्याबरोबर.
नमस्कार. महाकाव्यांच्या अप्रचलित कथा या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. माझं नाव आरजे बंड्या. आस्तिक ऋषींचा जन्म या गोष्टीच्या दुसऱ्या भागाला आता मी सुरुवात करतोय. जरत्करू ऋषींना आपल्या पूर्वजांच्या अतिशय बिकट अवस्थेबद्दल कळलं आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला आपल्या पूर्वजांची मदत करणं गरजेचं आहे. जरत्करू ऋषींनी मग आपल्या पूर्वजांना कशी मदत केली? जरत्करू ऋषींचं आणि वासुकीच्या बहिणीचं लग्न झालं का, जिचं नावही जरत्करू असंच होतं? आता ह्या गोष्टीत आपण पुढे जाणून घेऊया. मग जरत्करू ऋषींचे पूर्वज त्यांना म्हणाले, जरत्करू, हे चांगलं आहे की तू आता लग्न करण्याचं ठरवलं आहेस, परंतु तू इतके दिवस ब्रह्मचारी राहण्याचं कारण काय होतं? मग जरत्करू ऋषींनी त्यांना उत्तर दिलं, मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत होतो कारण मला माझे वीर्य ऊर्ध्वगामी घेऊन योग कलेमध्ये प्रगती करायची होती. मी आता तुमचा उद्धार करण्यासाठी लग्न करण्याचं ठरवलं आहे, पण लग्न करण्यासाठी माझ्या 3 अटी आहेत आणि या अटी पूर्ण झाल्या तरच मी लग्न करण्याचं ठरवलं आहे. पहिली अट म्हणजे माझ्या मुलीचं नाव माझ्या नावासारखंच जरत्करू असायला हवं. दुसरी अट म्हणजे मुलीनं लग्नासाठी स्वतःच्या इच्छेनं माझ्याकडे यायला हवं. आणि तिसरी अट म्हणजे आमच्या कुटुंबाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर पडता कामा नये, कारण मला संसाराच्या बंधनामध्ये अडकण्याची मुळीच इच्छा नाही आहे. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना आपल्या अटी सांगितल्यावर जरत्करू ऋषींनी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेतला आणि ते त्या जागेवरून निघून गेले. जरत्करू ऋषी त्यांनी दिलेल्या वचनानुसार पत्नीच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले, परंतु वृद्धावस्थेमुळे त्यांना बराच काळ पत्नी मिळाली नाही. अशा प्रकारे बरेच दिवस गेले. इतके दिवस भटकंती करूनही जरत्करू ऋषींना योग्य पत्नी मिळाली नाही. आपल्या पूर्वजांना दिलेल्या वचनाची आठवण आल्यामुळे एक दिवस ते खूप दुःखी झाले. तेव्हा जंगलात भटकत असताना त्यांनी मोठ्यानं आवाज दिला, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांनो, मला माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी लग्न करायचं आहे. कोणाकडे जर विवाह योग्य मुलगी असेल तर मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. जरत्करू ऋषींची आरोळी ऐकून त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या सापांनी वासुकीला याबद्दल सूचित केलं. ताबडतोब वासुकी आपल्या बहिणीसमवेत जंगलामध्ये आला आणि जरत्करू ऋषींना आपल्या बहिणीबरोबर लग्न करण्यास त्यानं विनंती केली. त्यानंतर जरत्करू ऋषींनी आपल्या 3 अटी त्याच्या समोर ठेवल्या. जरत्करू ऋषींच्या कुटुंबाची भरण पोषण करण्याची जबाबदारी वासुकीनं स्वतःच्या खांद्यावर घेतली. अशा रीतीनं 3 अटी मान्य झाल्यानं जरत्करू ऋषींनी लग्नास सहमती दिली. मग जरत्करू ऋषी आणि वासुकीची बहीण वासुकीनं बांधलेल्या एका सुंदर घरात राहू लागले. एके दिवशी जरत्करू ऋषींनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला वाईट वाटेल असं काहीही करू नकोस किंवा बोलू नकोस. तू मला नाराज केलेस तर मी हे घर सोडून कायमचा निघून जाईल. त्यांची पत्नी मग जरत्करू ऋषींना म्हणाली की ते कधीही नाराज होऊ नयेत म्हणून ती प्रयत्न करीन. ते कधीही नाराज होऊ नयेत म्हणून ती प्रयत्न करेल. अशा प्रकारे काही वर्ष निघून गेली आणि वासुकीची बहीण गर्भवती झाली. एके दिवशी जरत्करू ऋषी आपल्या पत्नीच्या मांडीवर झोपले होते. संध्याकाळ झाली होती आणि सूर्य क्षितिजावरून खाली जात होता. तेव्हा जरत्करू ऋषींच्या पत्नीला एका धर्मसंकटाचा सामना करावा लागला. तिला असा प्रश्न पडला की जरत्करू ऋषींना झोपेतून उठवावं की नाही. जर जरत्करू ऋषींना झोपेतनं उठवलं नाही तर ते संध्याकाळची संध्या करू शकणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या साधनेमध्ये व्यत्यय निर्माण होईल. पण जर त्यांना झोपेतून उठवलं तर कदाचित त्यांना खूप राग येईल, मग ते घर सोडून निघून जातील. जरत्करू ऋषींच्या पत्नीनं मग विचार केला की जरत्करू ऋषींची साधना पूर्ण होणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून तिनं त्यांना झोपेतून उठवण्याचा निर्णय घेतला. असा विचार करून जरत्करू ऋषींच्या पत्नीनं त्यांना झोपेतनं उठवलं आणि संध्याकाळची संध्या करण्यासाठी त्यांना विनंती केली. पण जाग येताच जरत्करू ऋषी अत्यंत संतापले. ते आपल्या पत्नीस म्हणाले, माझ्या झोपेत अडथळा आणून तू माझा अपमान केलायस. तुझ्या अशा वागण्यामुळे मी नाराज झालो आहे आणि म्हणून आता मी हे घर सोडून निघून जाणार आहे. मग जरत्करू ऋषींच्या पत्नीनं त्यांना विनंती केली की किमान आपला मुलगा होईपर्यंत तरी तुम्ही घरी राहा. तेव्हा जरत्करू ऋषी आपल्या पत्नीला म्हणाले, आता मी वनामध्ये जाण्याचा विचार माझ्या मनाशी पक्का केलाय, म्हणून आता मी घरी राहणं योग्य नाही. पण तू चिंता करू नकोस, आपला मुलगा सुखरूप या पृथ्वीवर येईल आणि भविष्यामध्ये तो एक महान तपस्वी बनेल। तो आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्यानं संपूर्ण जगामध्ये सूर्यासारखा प्रकाशित होईल, असं बोलल्यानंतर जरत्करू ऋषींनी वनामध्ये प्रस्थान केलं। जरत्करू ऋषी वनामध्ये गेल्यानंतर त्यांची पत्नी वासुकीकडे गेली। तिने आपल्या भावाला तिच्या गरोदरपणाबद्दल आणि जरत्करू ऋषींच्या वनामध्ये निघून जाण्याविषयी सांगितलं। तेव्हा वासुकीनं आपल्या बहिणीला तू काळजी करू नकोस असं सांगत धीर दिला। भावाचे कर्तव्य बजावत त्यानं आपल्या बहिणीची आणि तिच्या होणाऱ्या मुलाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। काही काळानंतर जरत्करू ऋषींच्या पत्नीनं एका सुंदर मुलाला जन्म दिला। त्या मुलाचं नाव आस्तिक असं ठेवलं गेलं। पुढे आस्तिक एक प्रसिद्ध ऋषी बनला, ज्यानं राजा जन्मेजयाच्या सर्पमेध यज्ञामध्ये सापांच्या प्रजातीस विनाशापासून वाचवलं।
महाकाव्यांच्या अप्रचलित कथा आरजे बंड्या बरोबर